कोरोना आजाराबद्दल सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. मात्र नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबतच्या टिप्स ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश भागवत यांनी दिली आहे. जर तुम्हाला सर्दी होऊन कफ झाला आणि नाक वाहत असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही, कारण सुका खोकला आणि नाक वाहत नसेल तर अशी सर्दी कोरोना व्हायरस न्यूमोनिया असू शकतो. कोरोना विषाणू हा उच्च तापमान 30 ते 35 जिवंत राहू शकत नाही, म्हणून अधिकाधिक गरम पाणी प्या, सूर्यप्रकाशात जा. हा उपचार नसून प्रतिबंधात्मक उपाय आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या आजारास कोविड-19 असं नाव दिलं आहे. कोरोना विषाणू आजारात सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, ताप, न्यूमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणं अशी लक्षणं आढळतात. कोरोना विषाणू हा 400 ते 500 mm आकाराचा असल्यानं कोणत्याही मास्कनं अटकाव होऊ शकतो. सदर विषाणू धातूवर पडल्यास 12 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो, म्हणून तुमचा कुठल्याही धातूशी संपर्क आल्यास सॅनिटायझरवर विसंबून न राहता साबणानं स्वच्छ हात धुवून घ्यावे. कपड्यांवर हा विषाणू 6 ते 12 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो. साधा डिटर्जंट त्याला मारू शकतो. हिवाळ्याचे कपडे रोज धुवायची गरज नाही, ते तुम्ही उन्हात 4 तास ठेवल्यास विषाणू मरतो. सर्वात आधी विषाणू घशाला संसर्ग करतो. अशा प्रकारे घसा खवकवणे 3 ते 4 दिवस राहतो. नंतर हा विषाणू नासिकेतील द्रव्यामध्ये मिसळून श्वासनलिकेतून फुफ्फुसात शिरकाव करतो आणि न्यूमोनियानंतर खूप ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक बंद होणे किंवा आपण पाण्यात बुडतोय अशी भावना होणे, अशी परिस्थिती निर्माण झाली तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे लोकांमध्ये स्पर्शानं संसर्ग होऊ शकतो, म्हणून वारंवार हात धुणं आवश्यक आहे. जर कोरोना विषाणू तुमच्या घशात असतील तर बेटाडीन गार्गलने गुळण्या करून ते तुम्ही कमी करू शकता.